नमस्कार, आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भगवान गौतम बुद्धांचे गिन्यान आनी ताणी दाखयल्लो मार्ग सगळ्या मनीस जाती खातीर कालातीत आसा. 19व्या शेंकड्यांतले प्रिप्रह अवशेश शाक्य वंशांतल्या गौतम बुद्धाचे आसात अशें मानतात. तांचे भौतीक प्रदर्शन हे देशाचे सांस्कृतीक दायज सांबाळपाचे आनी बुद्धाच्या शिकवणेंत मुखार आयिल्ल्या शांतताय, करुणा आनी प्रबोधन हांच्या सार्वत्रीक मूल्यांक चालना दिवपाच्या देशाच्या सतत यत्नांचे प्रतिबिंब आसात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्पश्ट केले. आयज नवी दिल्लींतल्या राय पिठोरा सांस्कृतीक संकुलांत भगवान बुद्धा कडेन संबंधीत आशिल्ल्या पवित्र प्रिप्रह अवशेशांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या उक्तावणा वेळार ते उलयताले. 125 वर्सांच्या प्रतिक्षे उपरांत हे अवशेश भारतात परतून हाडल्यात. हे विशीं प्रधानमंत्र्यांनी खोस उक्तायली. हे अवशेश भारतातल्यान भायर व्हरपी लोकां खातीर फकत निर्जीव वस्तू आशिल्ली देखून तांणी तांचो लिलाव करपाचो यत्न केलो. पूण भारतान तशें जावंक दिवंक ना आनी हे अवशेश परतून भारतात हाडल्यात अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले.
भारत सिर्फ पॉलिटिक्स, डिप्लोमेसी और इकोनॉमी से ही नहीं जुड़ता, बल्कि हमारा जुड़ाव कहीं गहरा है. हम मन और संवेदनाओं से जुड़े हैं, हम आस्था और अध्यात्म से भी कनेक्टेड हैं. साथियों, भारत केवल भगवान बुद्ध के पावन अवशेषों का संरक्षक नहीं है, बल्कि उनकी परंपरा का जीवंत वाहक भी है.
ह्या वेळार केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हांणी सांगले की
प्रधानमंत्री जी के सतत मार्गदर्शन में भारत का संस्कृति मंत्रालय न केवल पुरातात्विक संपदाओं का संरक्षण कर रहा है, सांस्कृतिक परंपराओं का उन्नयन करने के लिए काम कर रहा है, मैन्युस्क्रिप्ट्स का डिजिटाइजेशन कर रहा है, सांस्कृतिक परंपराओं को सुदृढ़ करने की दिशा में काम कर रहा है और साथ साथ में विश्व के पटल पर भारत की इस अनूठी संस्कृति को प्रदर्शित करने का प्रयास भी कर रहा है.
उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हांणी आयज वेल्लोरच्या सुवर्ण मंदिराक भेट दिली. हे देवूळ अद्वितीय आनी देशातल्या दोन सुवर्ण मंदिरां मदीं एक आसा अशें उपराष्ट्रपतींनी आपल्या उलोवपांत म्हळां. तशेंच हे फकत पुजेचें थळ न्ही तर लोकसेवेचें केंद्र जावन आसा. समाजाक फायदो जावपी समाज कल्याण कार्यावळी खातीर देवूळ प्रशासनाची तांणी तोखणाय केली. वेंचणूक आयोगान सगळ्या नागरिकांनी ECI नेट ॲप डावनलोड करून ॲपाचेर सुचोवण्यो सादर करपाचें आवाहन केलां. ह्या महिन्याच्या 10 तारखेमेरेन नागरिकांनी आपल्यो सुचोवण्यो सादर करूं येतात. वापरप्यांच्यो सुचोवण्यो तपासतले आनी प्लॅटफॉर्म वापरप्यांक सोंपो करपा खातीर फुडली सुदारणा करतले अशें आयोगान मुखार सांगले. केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी आयज अंदमान आनी निकोबार जुव्याचेर घरमंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची बसका घेतली. राष्ट्रीय सुरक्षा, आपत्ती वेवस्थापन, सायबर सुरक्षा आनी प्रादेशीक मुळाव्या साधन सुविधा संबंधित प्रश्नाचेर बसकेंत चर्चा जाली. सायबर गुन्यांवांक आडोवपा खातीर समन्वय, संवाद आनी क्षमता निर्माण करपाचे बहुपक्षीय रणनितीचेर घरमंत्र्यांनी भर दिलो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज दिल्ली विधानसभेत भारतरत्न अटल बिहारी वाजपेय आनी पंडीत मदन मोहन मालवीया हांच्या चित्रांचें अनावरण केलें. हो फकत ह्या दोन महान व्यक्तींच्या योगदानाचो भोवमान करपाचो प्रसंग न्ही तर देशाची संसदीय परंपरा, नैतिक राजकारण आनी राष्ट्रवादाची भावना मनोवपाचो एक खीण आसा अशें तांणी म्हणला. तशेंच भारत माता नांवाच्या पुस्तकाचे तांणी उजवाडायले. भारतीय राष्ट्रीय चैतन्याची सर्जनशील आनी कलात्मक अभिव्यक्ती खातीर हे पुस्तक समर्पित आसा. व्हॅनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरा आनी तांच्या घरकारणेक देशांतल्यान भायर काडल्यात अशें अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हांणी म्हणला. अमेरिकेन आज सकाळी व्हॅनेझुएलाचेर व्हड हवाई हल्लो केलो. अमेरिकेच्या कायद्याची अंमलबजावणी करपी एजन्सीच्या सहकार्यान ही कारवाय केल्या अशें ट्रंप हांणी सोशल मिडिया पोस्टात म्हळां. मजगती व्हॅनेझुएलान अमेरिकन सरकाराचेर खर टिका केल्या आनी तांचेर व्हड लश्करी हल्लो केल्याचो आरोप केला. तशेंच हल्ल्याची खबर मेळ्ळ्या उपरांत व्हॅनेझुएलात राष्ट्रीय आणीबाणीची घोशणा केल्या. भारतीय हवामान खात्यान फुडले 6 दीस दिल्ली, हरियाणा, पंजाब, चंदीगड आनी उत्तर प्रदेशात दाट धुके पडपाचो रेड अलर्ट जारी केला. तशेंच बिहार, उत्तर प्रदेश आनी हिमाचलात शियाच्या ल्हाराचो अदमास उक्तायला. कोलकाता नायट रायडर्स पंगडान 2026च्या IPL हंगामा पयली बांगलादेशचो वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानाक मुक्त करचे अशें भारतीय क्रिकेट नियामक मंडळान सांगला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 7:25 जावन 25 मिनटांचेर. नमस्कार.